बन जा तू मेरी रानी, तेनु महल दवा दूंगा। भाई सुपरहिट ट्रैक तुम्हारी सुलु से आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। यु नो प्रत्येकाच्या लाईफ मध्ये अशी एक कुठली तरी गोष्ट असते जी आपल्याला प्राणापेक्षा प्रिय असते, म्हणजे आपल्या आयुष्यातल्या लोकांपेक्षा आपण तिला जास्त महत्व देतो, आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन गेलेली असते ती गोष्ट। आणि असंच काहीतरी यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय या वीक मध्ये रिलीज झालेल्या सायकल या मराठी मूवी मध्ये। हो म्हणजे खरंच एखाद्या वस्तूला इतकं इम्पॉर्टन्स देण्याची गरज आहे का? याच हलक्या फुलक्या विषयावर गोष्टीवर ही सायकल मूवी पूर्ण आहे। आणि ऍक्च्युली केशव आणि त्याची सायकल जी त्याच्या आजोबांनी त्याला दिलेली आहे या भोवतीच कथा फिरत राहते आणि त्यात आपले भाऊ कदम आणि प्रियदर्शन जाधव यांच्या कॉमेडीचा तडका एकदम मस्त लावताना ते आपल्याला दिसतायत। पण हो म्हणजे एक चोरी केलेली सायकल एखाद्या माणसापेक्षा पण किती जास्त फेमस आहे आणि किती जास्त महत्वाची आहे हे सगळं या मूवीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। थोडक्यात म्हणजे ही सायकल एक नकळत काहीतरी गोष्टी आपल्याला शिकवून जाते आहे आणि कॉमेडी तर आहेच। सो येस म्हणजे या वीकेंड मध्ये जर तुम्हाला हलकी फुलकी कथा आणि कॉमेडी पाहायची असेल तर सायकल हा नक्कीच एक ऑप्शन आहे। 93.5 रेड एफएम बजाते रहो।